नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक उभारण्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं आवाहन. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ. अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ वृषाली किन्हाळ कर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. देशातल्या 2 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या 5 वर्षात किमान 1 नागरी सहकारी बँक उभारण्याचं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ 2025 या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शहा यांनी सहकार डीजीपे आणि सहकार डीजी लोन या 2 डिजिटल मंचांचा यावेळी प्रारंभ केला. या 2 मंचांचा मोठा फायदा सहकारी बँकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
सहकार डीजीपे एक प्रकार से बहुत जरूरी है, क्योंकि हम सब जानते हैं कि अब पेमेंट के जरिए बदल चुके हैं. भारत में इतनी तेजी से डिजिटल पेमेंट का युग आया है. अगर अर्बन कोऑपरेटिव बैंक इसके साथ मैच नहीं करते हैं तो हम रेस के बाहर हो सकते हैं. ये ऐप के माध्यम से छोटी सी छोटी अर्बन कोऑपरेटिव बैंक को भी ये सुविधा प्राप्त हो जाएगी और कई सारी एप्स के साथ भविष्य में जुड़ने का भी एक जरिया बन जाएगी.
अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. देशातल्या सहकारी संस्था मजबूत करण्यासोबतच वंचितांना वर आणण्याचं ध्येय सहकार मंत्रालयानं ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार संस्थांनी कामाचा दर्जा सुधारणं, आर्थिक शिस्त कायम ठेवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्यांना या प्रणालीत आणणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणताही पक्ष आघाडीचा प्रस्ताव घेऊन आला तर विचार होईल, मात्र सध्या काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, माकप, भाकप आणि मनसेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या आज नाशिक इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. निवडणुकीसाठीचं मतदान 2 डिसेंबरला तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार आहे. या टप्प्यात 122 मतदारसंघासाठी मतदान होणार असून 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3,70,00,000 मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतील. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी येत्या 14 तारखेला होणार आहे. हरियाणा पोलीस तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी आज एका संयुक्त कारवाईत दिल्लीजवळ फरीदाबाद इथून एका काश्मीरी डॉक्टरला अटक केली. या डॉक्टरच्या घरातून पोलिसांनी सुमारे 300 किलो आरडीएक्स, AK-47 आणि इतर सामग्री जप्त केली. याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं अहमदाबादमधून आयसीसशी संबंधित 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आज जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. युनेस्कोने 2001 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. विज्ञानाद्वारे शांतता, सामाजिक प्रगती आणि विकास साधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञान फक्त प्रयोगापुरतेच मर्यादित नसून मानवी कल्याण, समाज आणि जागतिक शांततेशी घट्ट जोडलेला आहे. भारतातही विज्ञानाचा समाज विकासासाठी उपयोग होत असून जनसामान्यात वैज्ञानिक शोधांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आज देशभरात विविध चर्चासत्र आणि परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढत असून अनेक वाहन कंपन्या इथेनॉलवर चालणारी वाहनं तयार करत असल्याचं सांगत शेतकऱ्यांची इथेनॉलचे पंप सुरू करावेत असं आवाहन गडकरी यांनी केलं. ते म्हणाले,
पुण्यामध्ये जे ARAI आहे तिथे इथेनॉल पासून आयसोबिटेनॉल तयार केलेला आणि आयसोबिटेनॉल हे डिझेलचं अल्टरनेटिव्ह आहे आणि ते जर आलं तर आपण डिझेलमध्ये 15% टाकू शकू आणि आता आयसोबिटेनॉलवर आधारित आपण ऑटोमोबाईल इंजिन तयार करणार आहे, ट्रॅक्टरचं इंजिन. आणि किर्लोस्करनी दोन जनरेटर सेट तयार केले, एक इथेनॉलवरचा आणि एक आयसोबिटेनॉलवरचा. आणि जर आयसोबिटेनॉल तयार झालं तर डिझेलचा पर्याय ठरणार आहे आणि पेट्रोलपेक्षा डिझेलचा वापर 5-6 पटीने जास्त आहे, त्यामुळे नवीन मार्केट मिळेल. आणि आता शेतकरी केवळ अन्नदाता नाहीये, ऊर्जादाता झाला, वीज तयार झाली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. ऊसाचं उत्पादन 60 टनांच्या वर नेलं पाहिजे, उत्पादन वाढलं तर भाव वाढेल आणि शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल असं गडकरी यावेळी म्हणाले. गडकरी यांनी लातूर जिल्ह्यातील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा यावेळी आढावा घेतला. नांदेड इथल्या प्रसिद्ध साहित्यिक आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिम्पल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमानं येत्या 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात डॉ किन्हाळकर यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या मराठवाड्यातील त्या पहिल्याच लेखिका ठरल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रावरील दंड तसंच विलंब शुल्क माफ करण्यात आलं आहे. येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर जिल्हा परिषदेनं कार्यालयात उशिरा येणाऱ्या 35 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला आहे. कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं चेहरा ओळख प्रणाली बसवली आहे. तरीही कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. जालना इथं आज सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं एका सभेत विसर्जन झालं. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेट अध्यादेशामुळे खऱ्या ओबीसी समाजाचं नुकसान असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये लसीकरणामध्ये अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी दिली आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 दिलेल्या उद्दिष्टांपैकी सप्टेंबर महिन्यात 50 अधिक प्राधिकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचंही धानोरकर यांनी सांगितलं. लातूर इथं आज शहर भाजपच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड घेण्यात आली. या दौडमध्ये 5,000 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. 2 टप्प्यात घेण्यात आलेल्या या दौडचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शहर निवडणूक प्रमुख अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चिलीतील सॅन्टियागो इथं येत्या 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या FIH महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 20 सदस्यीय संघाची आज घोषणा केली. ज्योतिसिंग संघाचं नेतृत्व करणार आहे तर माजी हॉकीपटू खेळाडू तुषार खांडकर हे संघाचे प्रशिक्षक आहेत. राज्यात आज जळगाव इथं सर्वात कमी 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नाशिक इथं 10.8 अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं 11.5 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 11.8 अंश, परभणी इथं 14 अंश तर धाराशिव इथं 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक उभारण्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं आवाहन. अन्नदाता असला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10